आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल केरळम तमिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधल्या फलता मतदारसंघात 21 मेला फेरमतदान आणि 24 तारखेला मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातल्या 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छा जननायगा कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,969 मतांनी विजयी झाले आहेत. तसंच राज्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कडिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकांमधल्या भाजपचा विजय हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं सांगत पश्चिम बंगाल आसाम पुद्दुचेरी तमिळनाडू आणि केरळमधील जनता तसंच पक्ष कार्यकर्त्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते काल संध्याकाळी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात निवडणूक निकालानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. मतदानाची विक्रमी नोंद झाल्याचं नमूद करत निवडणुकांचे सुरळीत आयोजन केल्याबद्दल भारताच्या निवडणूक आयोगाचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं मतदान कर्मचाऱ्यांचं आणि सुरक्षा दलांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. बंगालमधला भाजपचा ऐतिहासिक विजय हा पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा त्याग संघर्ष आणि हौतात्म्याचा परिणाम आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत निर्णायक जनादेश दिल्याबद्दल केरळच्या जनतेचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील संदेशात राहुल गांधी यांनी युडीएफच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अत्यंत चिकाटीनं लढवलेल्या आणि उत्तम प्रकारे राबवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल अभिनंदन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव केल्याच्या 81व्या वर्षानिमित्त रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं येत्या 8 आणि 9 मे रोजी विजय दिनानिमित्त युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र युक्रेननं या विजय दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर ते प्रत्युत्तर देतील असा इशाराही रशियानं दिला आहे. यंदाच्या विजय दिन सोहळ्यानिमित्त आयोजित लष्करी संचलनामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांचा समावेश करण्यात येणार नाही. पश्चिम आशियातल्या युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणमधून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर काल मोठी आग लागली. गेल्या महिन्यात शस्त्रसंधी लागू झाल्यापासून संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर लक्षणीय नुकसान करणारा हा पहिलाच हल्ला आहे. आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण पथकं तत्काळ तैनात करण्यात आली. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुजेरा हे एक बंदर शहर असून समुद्रधुनीचा वापर न करता तेल निर्यात करण्याच्या संयुक्त अरब अमिरातीच्या क्षमतेसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. भारत आणि जमैका हे दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी ते एकमेकांच्या जवळ आहेत आणि ग्लोबल साऊथमधील अभिमानास्पद अशी ही विकसनशील राष्ट्र आहेत असं मत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल जमैकामधल्या सबीना पार्क क्रिकेट स्टेडियमवर नवीन डिजिटल स्कोरबोर्डच्या अनावरणप्रसंगी बोलत होते. आनंदोत्सवाच्या, खेळाच्या आणि कठीण प्रसंगी देखील भारत जमैकाच्या पाठीशी उभा राहिला आहे असंही जयशंकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणं, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवणं आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणं या उद्देशानं ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होऊन काल तो 77,269 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 122 अंकांनी वाढून 24,119 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील व्यापक बाजारपेठही सकारात्मक पातळीवर बंद झाली. तत्पूर्वी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल यामुळे बाजाराची सुरुवात तेजीनं झाली होती. मात्र सत्राच्या उत्तरार्ध झालेल्या नफा वसुलीमुळे निर्देशांकांनी आपली सुरुवातीची वाढ गमावली आणि अखेरीस बाजार मध्यम स्वरूपाच्या सकारात्मक पातळीवर बंद झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम तसंच तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गांगेय पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये आज दिवसभरात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचीही शक्यता आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.